हरे कृष्णा। मराठीमध्ये बोलायचं प्रयत्न करणार नाही, खूप चुक्या होणार, त्यामुळे सर्वांनी क्षमा करावी। शास्त्रामध्ये म्हटलं आहे की भगवंताचं नाव घ्यायला किंवा हरी कथा ऐकायला आणि बोलायला फक्त एक निमित्त पाहिजे, असं नव्हे की फक्त ठराविक वेळी आम्ही भगवंताचं नाव घेऊ शकतो किंवा ठराविक वेळी हरिकथा करू शकतो। हरिकथामध्ये शुभ आणि अशुभ ह्या घडीचं, शुभ घडी आणि अशुभ घडीचं काळजी आम्ही करत नाही। बाकी संसारमध्ये राहताना बरोबर मुहूर्त काय, शुभ वेळ काय, हे सर्व आम्ही चिंतन करत असतो, पण हरिनावासाठी, नामस्मरणासाठी हे सर्व काळजी करायची काही गरज। भगवान श्री कृष्ण 500 वर्ष पूर्वी चैतन्य महाप्रभूच्या रूपात अवतीर्ण झाले होते आणि त्यावेळी नवद्वीप गावी दिवसभर ते कीर्तन तर करत होते, तसंच रात्री पण श्रीवास ठाकूर म्हणून त्यांचे एक भक्त होते, त्यांच्या घरी पण ते रात्रीभर कीर्तन करायचे। फक्त ठराविक भक्त जे खरोखर कृष्ण भक्त होते फक्त ते लोक यायचे आणि रात्रीभर नामस्मरण व्हायचं, भगवंताचं नावाचं कीर्तन व्हायचं आणि इतकं जोरजोरात कीर्तन व्हायचं की शेजारी राहणारे लोक ओरडायचे आणि म्हणायचे, अरे हा बघा, हे बघा, हे कृष्ण भक्त आहेत, वाटतं कृष्णांना त्यांना काही दिलं नाहीये पोटाला खायला, फक्त कृष्ण कृष्ण हरी बोल करत राहतात, असं वाटतं की त्यांना इतकं भूक लागली आहे, इतकं उपाशी आहेत ते की त्यामुळे ते ओढत आहेत हरी बोल, कृष्ण कृष्णाचं नाव घेत आहेत। आणि त्यांना माहित नाही की खरोखर ह्यावेळी कीर्तन करायचं नसतं आणि त्यांनी खूप शिवा दिली त्यांना, खूप अडचण त्यांना कीर्तन करायचं। आणि शेवटी तिकडचे जे मुसलमान एक काजी होते त्यांच्याकडे गेले, कारण ते तिकडचे राजाचे नवाबचे प्रतिनिधी होते आणि त्यांना सांगितलं की हे चैतन्य महाप्रभू निमाय पंडित आणि त्यांचे जे भक्त आहेत हे आमचे हिंदू धर्माचे विरुद्ध सर्व कार्य करत आहेत, कारण हे रात्रीभर कीर्तन करत असतात। खरोखर नारायण भगवंत हे रात्री झोपतात, तर हे जोर जोरात असं कीर्तन त्यांनी केलं तर नारायण झोपणार कसं, भगवंत झोपायचं वेळ आहे, त्यामुळे आता कीर्तन करायचं हे उचित नाही आहे, योग्य नाही आहे, हे आमच्या धर्माचं विरुद्ध आहे, त्यामुळे तुम्ही काही कडक मार्ग काढून त्यांना दंड द्यायला पाहिजे आणि हे सर्व कीर्तन जे रात्रभर होतं ते बंद करायला पाहिजे। काजींना काय माहित आहे की आमच्या शास्त्रामध्ये काय लिहिलं आहे, त्यांनी त्यांचं बोलणं मान्य केलं, पण चैतन्य महाप्रभू आणि त्यांची भक्तांनी कीर्तन करायचं बंद केलं नाही, कारण 24 तास आम्हाला भगवंताचं कीर्तन नामस्मरण करायला पाहिजे, पण नाम रुची आमच्या हृदयामध्ये नाही असल्यामुळे आम्ही ते करू शकत नाही। भगवान श्री कृष्ण ज्यावेळी प्रकट झाले होते वृंदावन मध्ये, तर वृंदावन गावामध्ये सर्व जे कोणी लोक होते दिवसभर कृष्णाचे गुणगान करायचे, श्री कृष्ण शिवाय त्यांना काही माहीतच नव्हतं। जे काही शेतीचं काम होते किंवा गायांचं देखरेखाचं काम होतं आणि जे बाई होती घराचे कामे करताना फक्त कृष्णाचं नामस्मरण आणि कृष्णाचे गुणगान करत राहायचे. कारण प्रत्येक दिवस श्रीकृष्ण कुठच्या ना कुठचे सुंदर आणि अद्भुत लीला करायचे आणि त्या दिवसाचे गावामध्ये जे चर्चा फक्त कृष्णाच्या लीलावर व्हायचे आणि असं दिवसभर ते कृष्ण कथाच चालू राहायचं त्या गावामध्ये. त्यामुळे त्याला वृंदावन म्हणतात. तर खरोखर प्रत्येक गाव वृंदावन सारखं व्हायला पाहिजे जिथे भगवान श्री कृष्ण सर्वांचं जीवनाचं केंद्र होईल आणि फक्त जे काही गोष्टी गावामध्ये घरामध्ये होतात ते फक्त भगवंताचं बद्दल व्हायला पाहिजे. हे आदर्श गाव आहे, हे आदर्श जीवन आहे असं आमच्या शास्त्रात म्हटलं आहे. पण आजकाल आम्ही बघतो शहरामध्ये गावामध्ये खेड्यामध्ये भगवंताचे गोष्टी कोणीही करत नाही, फक्त संसाराची गोष्टी चालत असतात, प्रपंचाची गोष्टी. फक्त पैसे जास्त कसं कमावे, कमायला पाहिजे कुठे, बाजारात काय किंमत कशाची आहे आणि त्यांच्या घरी काय झालं, ह्यांच्या घरी काय झालं, तिकडे भांडण काय झालं, आमच्या घरी काय होणार, हेच संसाराची गोष्टी चालत राहतात दिवसभर. पण खरोखर आमचं मनुष्य जीवनाचा उद्देश आहे की आम्ही भगवान श्री कृष्णाची भक्ती करायला पाहिजे. भारत वर्षामध्ये जन्म घ्यायचं हे पूर्व जन्माचं पुण्य, पुण्यामुळे आम्हाला ही संधी प्राप्त झाली आहे. तर इतकं मूल्यवान संधी प्राप्त करून, उपहार एक प्राप्त करून जर फक्त आम्ही हे जीवन व्यर्थच आम्ही संसाराची गोष्टी करत करत जर आम्ही जगलो तर मग किती दुर्भाग्याची गोष्टी आहे. त्यामुळे शास्त्रामध्ये म्हणजे म्हटलं आहे की कुठच्याही वेळी कुठच्याही काळात कुठच्याही निमित्तामध्ये आम्ही भगवंताचं नाव घ्यायला पाहिजे हे आम्हाला हृदयापासून स्वीकार करायला पाहिजे. पूर्वी गावामध्ये सकाळी पहाटे उठतानाच घराचे जे बाई असायचे ते घर साफ करायचे आणि आंघोळ वगैरे करून मग भगवंताची आरती पूजा करायची आणि घर साफ करताना रांगोळी टाकताना पण भगवंताचं नाव तोंडाकडून यायचं, दुसरं काही गोष्टी नाही. पण आता आम्ही काय बघतो, भगवंताचं नाव कोणाच्या तोंडावरून येतच नाही, चुकीने पण येत नाही. कारण आता टीव्ही आलं, रेडिओ आलं आणि गावभरचं काही ना काही गोष्टी सकाळपासून सुरू होतं, 5 वाजता 6 वाजतापासून सुरू होतात. पण आम्हाला पूर्वीची जी संस्कृती होती तेच आम्हाला परत निर्माण करायला पाहिजे. कारण भक्ती मार्गामध्येच सुख आहे, कृष्ण भक्ती सर्वांच्यासाठी आहे. असं नव्हे की भक्ती फक्त ते लोक करू शकतात ज्यांचं पोट भरलंय, असं लोकांची चुकीची धारणा असते की अहो ठीक आहे तुम्ही श्रीमंत आहेत तुम्ही भक्ती करू शकता, पण आम्ही गरीब आहोत आम्ही कसं भक्ती करायला पाहिजे, पोटाच्या वेळी काही अन्न नाही आहे तर आम्ही कसं काय भगवंताचं बद्दल विचार करणार, आधी पोटोबा नंतर विठोबा असं म्हणतात. हे ऐकलं असेल तुम्ही, आधी पोट नंतर सगळं बाकी, भगवंत गोविंद वासुदेव ते सगळं नंतर, आधी खायचं पियायचं मजा करायचं टीव्ही बघायचं, जगभराचं काही ना काही प्रजल्प किंवा गोष्टी करत राहायचे, चुकीने जर वेळ राहिला तर मग भगवंतासाठी थोडं वेळ करायचं, ते पण आठवण राहिली तर, नाहीतर आमचं दिवस असंच काढायचं. पण नाही, जर भक्ती फक्त गरिबांसाठी जर नाही असलं, फक्त श्रीमंत लोकांसाठी आहे, तर असं का आहे की ह्या संसारामध्ये या जगामध्ये इतकं श्रीमंत लोक आहेत जे नास्तिक आहेत, जे भगवंताची भक्ती करत नाहीत। तर आता इतकं श्रीमंत लोक आहेत जे भगवंताच्या शरणमध्ये जात नाही, तर आता कोणी गरीब माणूस असला आणि तो श्रीमंत झाला की काय गॅरंटी आहे की तो पण भगवंताचा भक्त होणार? तो पण दुसरे श्रीमंत माणसासारखंच तो पण भगवंताना विसरून जाणार? त्यामुळे श्रीमंत किंवा गरीब काही फरक पडत नाही, भगवंतांना ते भगवंत आमचं बँक मध्ये किती पैसे आहेत, घरामध्ये किती सोना आहे, स्वर्ण आहे ते बघत नाहीत। भगवंत आमची आर्थिक किंवा सामाजिक परिस्थिती बघत नाहीत। भक्ती मार्गामध्ये गरीब आणि श्रीमंत, शिक्षित आणि अशिक्षित, लहान किंवा मोठ, हे जे भौतिक विविधता आहे ह्याचं काही महत्व नाही आहे। एकदा भगवान श्री कृष्ण ज्यावेळी द्वारकामध्ये होते, द्वारकाचे राजा होते ते मिथिला नगरीला गेले। द्वारका तरी आता बघा गुजरातमध्ये, सौराष्ट्रमध्ये, आणि मिथिला म्हणजे बिहारमध्ये, म्हणजे किती दूर, पुष्कळ दूर आहे। पण तरी त्यांच्या रथवर सवार होऊन ते बसले आणि त्यांच्या बरोबर साधू संत पण होते, जसे की वामदेव, जाबाली, व्यासदेव, सुखदेव, शुकदेव गोस्वामी, असे पुष्कळ होते साधू महात्मा त्यांच्या बरोबर। आणि मिथिला नगरीला ज्यावेळी ते पोहोचले, भगवान श्री कृष्णाची इच्छा होती की मिथिला नगरीमध्ये त्यांचे दोन विशेष भक्त होते। एक होते तिकडचे राजा ज्यांचं नाव होतं बहुलाश्व, आणि दुसरे त्यांचे विशेष भक्त होते एक खूपच गरीब ब्राह्मण ज्याचं नाव होतं श्रुतदेव। हे दोन्हीही भगवान श्री कृष्णांचे अनन्य शुद्ध भक्त होते आणि ह्या दोघांवर कृपा करायला भगवान श्री कृष्ण इतकं दूर आले त्यावर रथावर बसून। आणि ज्यावेळी ते आले दोघांना कळलं, राजा बहुलाश्व आणि श्रुतदेव ह्यांना कळलं की श्रीकृष्ण आमच्या गावी आलेत म्हणून, पळत पळत त्यांचं स्वागत करायला आले। ते दोघांनी भगवंतांना बघून त्यांचं स्वागत केलं आणि दोघांनी भगवंतांना निमंत्रण दिलं की आमच्या घरी येऊन तुम्ही आमचं जीवन धन्य करा, आमचं घरे प्रसाद तुम्ही घ्या। तर भगवंतांनी दोघांचंही निमंत्रण स्वीकार केलं। आता आम्ही साधारण मनुष्य आहोत, त्यामुळे एकाच वेळी आम्ही एकाच ठिकाणी जाऊ शकतो, नाही का? आता मी इकडे आहे, आम्ही सर्व इकडे आहोत, तर आम्ही दुसऱ्या कुठच्या गावामध्ये ह्याच वेळी जाऊ शकत नाही, आम्ही की तिकडे असू किंवा इकडे। पण भगवान श्री कृष्ण ते स्वतः भगवंत आहेत, त्यामुळे त्यांना काही काळ किंवा जागाचं काही सीमा बंधन नाही आहे। तर त्यांनी काय केलं, स्वतःला विस्तारित केलं आणि एक कृष्ण गेले श्रुतदेवच्या घरी आणि दुसरे कृष्ण गेले राजा बहुलाश्वच्या घरी। दोन्ही कृष्ण एकच कृष्ण होते खरोखर, पण तरी कृष्णाने दोन्ही भक्तांना संतुष्ट करायला ही लीला केली। राजा बहुलाश्वच्या घरी जाऊन राजा बहुलाश्वने खूप ऐश्वर्यशाली त्यांचं स्वागत केलं, कारण त्यांच्याकडे खूप धन होत आणि त्या धनाचा उपयोग त्यांनी भगवान श्री कृष्णांच्या स्वागतासाठी केलं आणि एक मोठ दावत प्रसाद योजना केली होती आणि भगवंताची स्तुती केली त्यांनी। भगवंत आणि जे काही ऋषीमुनी होते त्यांनी प्रसाद घेतला तिकडे, भगवंत पण प्रसन्न झाले, राजा बहुलाश्व पण प्रसन्न झाले की स्वतः भगवंत माझ्या घरी आले, आज माझं जीवन धन्य आहे। आणि बहुलाश्वाला वाटलं की भगवंत फक्त माझ्या घरी आलेत। तिथे श्रुतदेव जे ब्राह्मण होते खूप गरीब, त्यांच्या घरी पण कृष्ण गेले आणि श्रुतदेवना पण वाटलं की भगवान श्री कृष्ण फक्त माझ्या घरी आले, राजाच्या घरी गेले नाहीत. तर दोन्ही राजा बहुलाश्व आणि श्रुतदेव त्यांना वाटलं की भगवंत फक्त माझ्या घरी आलेत म्हणून. आणि भगवान श्री कृष्ण श्रुतदेवच्या घरी आले साधू महात्मांना घेऊन. त्यावेळी श्रुतदेवनी बघितलं, इतकं प्रसन्न झाले की त्यांचं अंगवस्त्र घेऊन झेंडा सारखं असं वर करायला लागलं आणि नाचायला लागलं, नृत्य करायला लागलं तिकडे. आणि मग दंडवत केलं त्यांनी आणि भगवंताचं स्वागत केलं. तर भगवंतांनी सांगितलं की जितकं प्रसन्न मी होतो माझ्या सेवामध्ये किंवा माझ्या स्वागतमध्ये, त्याच्यापेक्षा जास्त मी प्रसन्न होतो ज्यावेळी मी बघतो की माझं भक्तांचं स्वागत आणि भक्तांचं सेवा झालंय म्हणून. त्यामुळे हे जे संत साधू इकडे आलेत माझ्या बरोबर, हे श्रुतदेव त्यांची सेवा आधी कर आणि मग माझी सेवा कर. तर श्रुतदेवने तसंच केलं. संत साधू जे होते ते पण प्रसन्न झाले. भगवान श्री कृष्णांची पण सेवा भरपूर केली श्रुतदेवने. पण श्रुतदेव गरीब होते त्यामुळे त्यांच्याकडे घरी विशेष काही साधन नव्हते स्वागत करायला. पण तरी अतिथी सेवामध्ये भक्ती मार्गामध्ये काही धन इत्यादीची विशेष गरज नाही आहे. शास्त्रामध्ये म्हटलं आहे की आमच्या घरी जर कोणी अतिथी पाहुणे आले तर त्यांचं स्वागत आम्ही बरोबर करायला पाहिजे. जर आम्ही गरीब असलो, आमच्याकडे ऐश्वर्यशाली स्वागत करायचे साधन नाही राहिले, तरी त्यांना एक बसायला जागा मी देऊ शकतो, त्यांना प्यायला थोडं पाणी देऊ शकतो. पाणी तरी सर्वांकडे असतं, बसायला जागा तरी सर्वांकडे असतं. काही नाही म्हटलं तरी एक दोन गोड शब्द बोलायला पाहिजे. पण आजकाल काय होतं, आम्ही अचानक न सांगता कोणाच्या घरी गेलो की ते विचित्र दृष्टी करून बघतात, कारण त्यांचं प्रिय टेलिव्हिजनचा कार्यक्रम चाललेला असता. आणि आम्ही अचानक जातो त्यांच्या घरी आणि म्हणतात, अरे चा आता मजा गेली खिरकीर, इतका छान टीव्हीचा कार्यक्रम बघत होतो, आमचं प्रिय सिनेमाचं गाणं चालत होतो आणि आत्ताच हे आले पाहुणे आमच्या घरी. तर हे अतिथी सेवा नाही आहे, हे आमची संस्कृती नाही आहे. कमीत कमी हसमुख चेहरा ठेवून दोन गोड शब्द तरी बोलायला पाहिजे. तर सर्व मनुष्य समाजामध्ये जे काही वागणं असतं, लोकांचं संबंध असतं, हे फक्त भावनावर अवलंबून असतं. जर अतिथी सेवामध्ये आमची भावना बरोबर राहिली तर अतिथीला अजिबात वाईट वाटत नाही. पण आमच्याकडे पुष्कळ पैसा धन असला तरी आणि स्वागत आम्ही ऐश्वर्यशाली केलं तरी, पण आमच्या हृदयामध्ये अतिथी प्रति भावना जर बरोबर नाही राहिली तर अतिथी किंवा पाहुणे ते प्रसन्न होणार नाही. तसंच भक्ती मार्गामध्ये शिक्षण व्हायला पाहिजे ह्याची काही गरज नाहीये. फक्त आमच्या हृदयामध्ये भक्ती भावना व्हायला पाहिजे. भगवान श्री कृष्ण गीतेमध्ये म्हणतात, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तद अहम भक्ति उपहरितम अश्नामी प्रयतात्मनः. कि हे अर्जुन, तू जे काही मला अर्पण करशील, एक ते पत्र असलं किंवा एक पुष्प, एक पाणी, थोडस पाणी किंवा एक फळ, जर मला तू भक्तिभावने अर्पण केलं तर मी ते खुशीने स्वीकार करतो. म्हणजे भगवंत हे बघत नाहीत की आम्ही एक 56 भोग त्यांना देतो की फक्त एक साधारण फळ आणि पुष्प देतो. भगवंत बघतात की आमच्या नैवेद्यामध्ये किती भक्ती आहे, किती प्रेमाने त्यांना आम्ही अर्पण केलेलं आहे, ते भगवंत बघतात. त्यामुळे आम्ही गरीब असलो किंवा श्रीमंत असलो काहीही फरक पडत नाही. ज्यावेळी सुदामा विप्र असेल, ज्यावेळी सुदामा श्री कृष्णांकडे गेले द्वारकामध्ये, सुदामा तर खूपच गरीब होता, करू शकत नाही. कधी कधी 3 दिवस 4 दिवस उपाशीच राहायचे, तितके गरीब होते ते। आणि ज्यावेळी त्यांच्या बायकोनी म्हटलं की अहो श्री कृष्ण तुमचे मित्र आहेत, लहानपणाचे मित्र, तुम्ही एकाच स्कूलमध्ये पाठशाळामध्ये गेले होते, तुम्ही विद्यालयामध्ये, तर श्रीकृष्ण त्याचे द्वारकाचे राजा आहेत आणि सर्व आमची जे इच्छा आहे ते पूर्ण करू शकतात। मला माहित आहे की तुम्हाला काहीही भौतिक वस्तूची गरज नाही आहे, लालसा नाही आहे, तुम्ही प्रामाणिक एक भगवंताचे भक्त आहेत, त्यामुळे त्यांचे कृपानुसार जे त्यांनी दिले आहे ते नेहमी तुम्ही संतुष्ट आहेत। मला असं दिसायला होत नाही की तुम्ही काही न जेवता न खाता 3-4 दिवस असं तुम्ही उपाशी राहिलं तर असं कसं होणार। त्यामुळे तुम्ही तिकडे जाऊन श्री कृष्णांना भेटा आणि त्यांच्याकडून काही एक थोडंफार आम्हाला दिवसात 2 वेळा तरी खायला काही पदार्थ मिळाला पाहिजे अशी प्रार्थना करा। सुदामा यांना असं अजिबात आवडलं नाही। त्यांनी विचार केला की मी काही भौतिक मागणी घेऊन भगवंताकडे जाणार हे बरोबर गोष्टी नाही आहे, हे व्यवसाय झाला, व्यापार झाला आणि मी तर व्यापारी नाही आहे, तर भगवंताकडे जाऊन मी काय मागायचं की मला हे पाहिजे ते पाहिजे हे बरोबर नाही आहे, हे भक्तीचं विरुद्ध आहे। तर एक बायकोला प्रसन्न करायला ते द्वारकाला गेले ते, पण जाताना त्यांनी विचारलं बायकोला की आता मी इतकं वर्षानंतर मी श्रीकृष्णांना भेटणार आहे, तर काहीतरी मला उपहार भेट काही द्यायला पाहिजे। तर बायकोने म्हटलं आता काय देऊ, घरामध्ये काही नाही, अजिबात नाही आहे, एक कण पण आमच्याकडे अन्न नाही आहे, काय देऊ, फळ नाही, काही नाही, इतकं गरीब होते ते, घराचे प्रत्येक भांडे जे आहे ते खालीच होतं, भांडे ते होतच नाही, 1-2 होते आणि ते पण खाली होते। तर कसं तरी त्यांनी शेजारच्या लोकांकडून थोडं मागून आणलं पोहा आणि ते सुदामाला दिलं। आणि सुदामा ज्यावेळी द्वारकाला पोहोचले आणि श्रीकृष्णाने त्यांना बघितलं, इथे खुश झाले श्रीकृष्ण, दुरून ते पळत आले आणि त्यांना आलिंगन केलं। आणि जे काही ते महालामध्ये श्रीकृष्णाच्या महालामध्ये जे चौकीदार सिपाही आणि त्यांचे पठराणी आणि त्यांचे सेवक जे होते त्यांनी बघितलं, त्यांना आश्चर्य वाटलं की हा गरीब ब्राह्मण आहे, वस्त्र पण त्याचे बरोबर नाही आहे, सगळं फाटलेले वस्त्र आहेत आणि असं बारीक आहे, त्याचे हाड दिसतात आणि हा इतका गरीब ब्राह्मण आमचे द्वारकाधीश श्री कृष्णाच्या प्रति इतकं निकट मित्र कधीपासून आहे, काय ह्याचं सौभाग्य आम्हाला काय कळत नाही। तर श्री कृष्णाने त्यांना निमंत्रण केलं, आतमध्ये बोलवलं, सुंदर स्वागत केलं आणि स्वतः त्यांची आरती केली, त्यांचे चरण कमल धुतले दुधाने, असं सेवा केली त्यांनी। आणि मग बोलत बोलत बसले दोन्ही मित्र आणि श्रीकृष्णाने पण म्हटलं सुदामाला पूर्वीची स्कूलाची गोष्टी, विद्यालयामध्ये असताना ते काय करत होते, कसं गुरुच्या आश्रममध्ये राहून गुरुकुलमध्ये काय काय करत होते, हे चर्चा चालू होते। त्यावेळी अचानक श्रीकृष्णाने विचारलं, अरे सुदामा, तू इतक्या वर्षानंतर माझ्याकडे आलायस, तू काय घेऊन आलायस माझ्यासाठी, काहीतरी भेट घेऊन आलायस का कि असं खाली हात आलायस तू? तर सुदामाला खूप लाज वाटली की इतकं मोठं शानदार महल, इतकं ऐश्वर्य धन आणि मी कितका गरीब माणूस, आणि मी काय आणलं, मी हे पोहा आणलं आणि ते पण आता चालत चालत मी आलो, 4-5 दिवस गेले आणि हे पोहा तरी आता वाईट झाला, आता हे पण फ्रेश नाही आहे, तर हे मी कसं देऊ श्रीकृष्णांना? तर श्रीकृष्ण तर परमात्मा आहेत, सर्वांचं हृदयामध्ये ते स्थित आहेत, तर त्यांना कळलं की सुदामाचं हृदयामध्ये काय विचार चाललं होतं म्हणून, आणि त्यांनी पटकन सुदामाने लपवलेले जे पाट्याचे पाठीमागे जे पोहा होतं ते त्याने हात धरून काढलं। सुदामाने सांगितलं नाही 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 नाही, तुमच्यासाठी नाही हे, हे घेऊ नका घेऊ नका. पण श्रीकृष्णाने म्हटलं नाही मला पाहिजे ते. आणि जबरदस्ती श्रीकृष्णाने ते पोहा जे होत सुदामाच्या हाताकडून काढून घेतलं आणि ते पॅकेट उघडलं आणि पोहा एक दाणा घेऊन तोंडात टाकलं. रुक्मिणी देवी श्रीकृष्णांची पत्नी तिकडे उभी होती. त्यांनी बघितलं, आश्चर्य झालं की अरे इतकं जुनं पोहा भगवान श्रीकृष्णाने घेतलं आहे. कधी त्यांनी असे काही भोग घेतलं नाही. त्याने खायचं म्हणजे एकदम स्वादिष्ट स्वादिष्ट जे काही वस्तू असतं राजमहलमध्ये जे तयार होतं राजवाड्यात तेच ते खातात. आणि आज असं काय त्यांनी हे खाल्लं. आणि श्रीकृष्णाने ते खाल्लं एकच कण त्या पोहाचं आणि म्हटलं की अरे वा, हे इतकं स्वादिष्ट आहे की आजपर्यंत मी इतकं स्वादिष्ट काही अन्न पोहा किंवा काही पदार्थ खाल्लेलं नाहीये. श्रीकृष्णांना त्यांच्या महलामध्ये वेगवेगळे खायचे ते स्वादिष्ट गोष्टी पदार्थ मिळायचे, काही कमी नव्हती त्यांच्याकडे. पण तरी हे जुना पोहा एक कण घेऊन त्यांना इतकं इतकं संतुष्ट झाले की त्यांनी म्हटलं भोग मी कधीही घेतलं नाहीये. का इतकं स्वादिष्ट होत ते? स्वादिष्ट वस्तू काय होती त्या पोहामध्ये की भगवंतांना इतकं ते रुचकर वाटलं? खरोखर ते पोहा भौतिक दृष्टीने बघितलं तर वाईट झालेलं होतं. पण भगवंत भौतिक परिस्थिती बघत नाहीत. भगवंतांनी बघितलं की सुदामाने किती भक्तिभावाने ते अर्पण केलेलं आहे, किती भक्ती त्या पोहामध्ये आहे. आणि भगवंतांनी ते पोहाचे कण खाताना ते भक्ती स्वीकार केलं. फक्त पोहा नाही, त्या पोहाची मध्ये जे भक्ती होत ते त्यांनी स्वीकार केलं. तर तसंच आम्ही ज्यावेळी भगवंतांना पत्र पुष्प फळ किंवा पाणी अर्पण करतो, भगवंत हे बघत नाहीत की आम्ही किती ऐश्वर्यशाली त्यांना भोग दाखवतो, आमच्याकडे किती पैसे आहेत किंवा नाही आहेत. भगवंत फक्त हे बघतात की किती भक्तिभावाने आम्ही अर्पण करत आहोत. तर कोणी गरीब असला किंवा कोणी श्रीमंत असला काही फरक पडत नाही. हो, कोणी श्रीमंत असला तर ह्याचा अर्थ हे नव्हे की फक्त पत्र पुष्प जल घेऊन आम्ही संतुष्ट राहायला पाहिजे. नाही, आमच्याकडे जितकं आहे ते सर्व आम्ही श्रीकृष्णांना अर्पण करायला पाहिजे, ह्याला आम्ही भक्ती म्हणतो. आणि भक्ती करून खरोखर आमच्या जीवनामध्ये आनंद येऊ शकतो. तर जसं गरीब किंवा श्रीमंत या दोन्ही परिस्थितीमध्ये भक्ती मार्गामध्ये काही फरक पडत नाही, तसंच कुठच्याही भौतिक गोष्टीने काही फरक पडत नाही भौतिक मार्गामध्ये भक्ती मार्गामध्ये. जातीचा प्रश्न नाहीये, कोणी उच्च जातीचा नीच जातीचा, उच्च नीच हे भक्ती मार्गामध्ये शब्दच नाही आहेत. शास्त्रामध्ये म्हटलंय की नीच म्हणजे नीच मधले नीच जाती ते लोक आहेत जे कुत्र्याचं मांस खातात, त्यांना चांडाल म्हणतो. चांडाल म्हणजे एकदम नीच जाती, जे लोक एकदम घाणडे असतात, एकदम स्वच्छता म्हणजे अजिबात नाही असते त्यांच्याकडे. कुत्र्याचे मांस खातात, पक्षीचे मांस खातात, कोण मिळाला ते उंदराचं मांस खातात, असे पण लोक असतात. भारतमध्ये पण आहेत असे पुष्कळ लोक आहेत असे खाणारे. तर शास्त्रामध्ये त्यांना चांडाल म्हणतात. तर श्रीमद भागवत मध्ये म्हटलं आहे की असा चांडाल कुल मध्ये जन्म घेतलेला पण माणूस जर त्यांनी भगवान श्री कृष्णांची शुद्ध भक्ती केली आणि त्यांच्या नावापासून जर भगवंताचं नावाचं उच्चारण जर झालं, हृदयापासून त्यांनी जर नामस्मरण केलं, भगवंताची सेवामध्ये जर तो लागला, तर तो एक ब्राह्मण पेक्षा श्रेष्ठ आहे जो की भगवंताचा भक्त नाही आहे. फक्त ब्राह्मण कुळामध्ये जन्म घेऊन भगवंताची भक्ती जर आम्ही नाही केली तर ते ब्राह्मण जन्म किंवा ते उच्च कोटीचं जे काही आमचं जन्म आहे ते व्यर्थ गेलं, त्याची काही किंमत नाही आहे. पण तो चंडाल जो आहे ज्यांनी कृष्ण भक्त जो झाला आहे तो आमच्यासाठी पूजनीय आहे, त्याला आम्ही कधी त्याचा तिरस्कार किंवा निंदा नाही करायला पाहिजे की हो एकदम नीच कुळाचा आहे, नाही, कारण त्यांनी कृष्ण भक्तीचा मार्ग स्वीकार केलेला आहे हृदयापासून, तर तो ब्राह्मण पेक्षा श्रेष्ठ आहे हे शास्त्रामध्ये असं लिहिलं आहे। त्यामुळे ह्या कलियुगामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हे जे विभाजन आहे हे आता महत्त्वाचं नाही आहे, आम्हाला सर्वांना कृष्ण भक्त व्हायला पाहिजे। कृष्ण भक्त होऊन एक असं समाज निर्माण करायला पाहिजे जिथे कोणीही उच्च नाही कोणी नीच नाही, सर्व भगवंताच्या दृष्टीचे समोर एकच आहेत, आणि अशा समाजामध्ये खरोखर आम्ही सुखी राहू शकतो। भगवंताच्या भक्ती करून खरोखर समाजामध्ये प्रेमाची भावना राहू शकते, नाहीतर आम्ही बघतो की समाजामध्ये किती भांडणं होतात, कोणी दोन माणसं प्रेमाने राहू शकत नाही। कलियुगाचं लक्षणच आहे प्रायणाल पायुष सभ्य कलौ अस्मिन युगे जन मंदा सुमंद मतयो मंद भाग्याही उपद्रुता। ह्या कलियुगामध्ये लोकांची आयुष्य जे आहे ते खूप कमी आहे, लोक मंद बुद्धीचे असतात, आध्यात्मिक गोष्टी काही करायचं सुरू केलं की ते जागा सोडून जातात किंवा अजिबात रुचीच नसते। गीता भागवत काही कथा ऐकायचं म्हटलं तर अजिबात रुची नाही कलियुगाच्या लोकांना, पण काही सिनेमाची गोष्टी केली, राजकारणाची गोष्टी केली किंवा खेळ क्रीडाची काही गोष्टी केली तर एकदम रुची वाटते। त्यामुळे कलियुगाच्या लोकांना मंद बुद्धीचे म्हटले असं, आणि आध्यात्मिक मार्गामध्ये प्रगती करायला खूप आळशी असतात, अजिबात इच्छा नाहीये, उपद्रुता नेहमी विचलित असतात, नेहमी काळजी करत असतात कुठच्या ना कुठच्या निमित्ताने, कधी मन शांत राहत नाही त्यांचं, आणि शेवट म्हणजे भांडण करत असतात। कलियुगाचे लोक म्हणजे भांडणामध्येच वेळ काढतात, कुठच्याही कुटुंबामध्ये आज शांती नाही आहे, आणि हे सत्य गोष्टी आहे। दोन देश असे नाही आहेत जे प्रेमाने राहतात, दोन गाव नाही आहेत, दोन समाज नाही आहेत जे प्रेमाने राहतात, दोन कुटुंब नाही आहेत शेजारी शेजारी जे प्रेमाने राहतात, एका कुटुंबामध्ये पण भावभाव मध्ये आई वडिलांमध्ये मुलांचे आणि आई वडिलांमध्ये भांडण भांडण होत राहतात, लहान कारण आणि मोठे भांडण, हे कलियुग। म्हणजे काय कारण आहे की ह्या जगामध्ये प्रेम नाही आहे, कोणीही कोणाला प्रेम करत नाही, फक्त स्वार्थ बघतात प्रत्येक व्यक्ती, मी माझा फायदा कसं व्हायला पाहिजे, मी कसं जास्त जास्त प्रगती करायला पाहिजे या जगामध्ये, आणि मी प्रगती करताना दुसऱ्यांचं नुकसान होईल तर मला काही पर्वा नाही, ही धारणा आहे आजकालची। पण पूर्वीची आमची संस्कृती अशी नाही आहे, आमची भारत देशाची संस्कृती आहे की आमचं आम्हाला स्वतःला कष्ट घेऊन दुसऱ्यांची प्रगती व्हायला पाहिजे। म्हणजे हे भक्तांची वृत्ती असते की स्वतःची काळजी करत नाहीत, स्वतःला किती कष्ट होतं त्रास होतो ते बघत नाहीत, पण दुसरे लोक सुखी व्हायला पाहिजे ते बघतात। आता विचार करा, कल्पना करा, सर्व जर कृष्ण भक्त झाले आणि सर्वांनी जर असं विचार केलं की मी माझं सुखाचं काही विचार करणार नाही, फक्त दुसऱ्यांच्या सुखाबद्दल मी विचार करणार, मी फक्त दुसऱ्यांना प्रेम देणार, तर जगामध्ये किती सुख आणि आनंद होणार। पण हे शक्य आहे का? अशी एक वृत्ती किंवा एक धारणा मनामध्ये निर्माण करायला हे काय काल्पनिक आहे, काही स्वप्नाची गोष्टी आहे की हे खरोखर होऊ शकतं काय? शक्य आहे? हो आहे। कसं ते? फक्त आम्ही कृष्ण भक्ती केली तर, आम्ही श्री कृष्णांना जर त्यांची पूजा भक्ती केली सेवा केली, त्यांच्या प्रती जर आमच्या मनामध्ये जर प्रेम निर्माण झाला तर आम्ही दुसऱ्यांना प्रेम करू शकणार। भगवंतांना आम्ही प्रेम करायला जर नाही शिकलो तर दुसऱ्यांना आम्ही प्रेम करायला शिकणार नाही, ते शक्य नाही आहे। जसं आता समजा तुम्ही आंबेवाडी गावामध्ये राहता सर्व, आता खूप दूर दिल्ली शहरामध्ये तुम्ही काय कारणामुळे तिकडे गेले आणि दिल्लीमध्ये असताना अचानक तुम्ही एक अंबेवाडी गावाच्या कोणी माणसाला बघितला आणि तुमच्या मनामध्ये काय विचार होईल, अरे आमचं गावाचा माणूस, इतकं दूर तुम्ही दोघं दिल्ली आलात, हजारो मील दूर आलात आणि अचानक तुमच्या गावाचा माणूस दिसला तिकडे, एकदम त्याच्याकडे तुम्ही जाणार हाक मारून, थांबा थांबा थांबा, आणि त्याच्याकडे बोलणार आणि खूप खुश होणार तुम्ही दोघे का? खुश व्हायचं कारण काय आहे? कारण आहे की तुम्ही दोघंही एकच गावचे आहेत, तुम्ही दोघंही एकच गावकडून येतात, तुमचं उगमस्थान एकच आहे. तसंच ज्यावेळी आम्हाला सर्वांना हे ज्ञान होईल की आमचे सर्वांचे परमपिता आणि शुभचिंतक भगवान श्री कृष्ण आहेत, जसं की ते श्रीमद भगवत गीतामध्ये घोषणा करतात, आणि आम्ही सर्व भगवान श्री कृष्णांचे मुलं आहोत आणि आम्ही सर्व भगवान श्री कृष्णांचे धाम कडून आलो आणि तिकडे आम्हाला परत जायचं आहे, आम्ही एकच गावची, तर आम्हाला दुसऱ्यांच्या प्रती प्रेम निर्माण होणार आणि अंबेवाडीचे दोन मनुष्य जर दिल्लीमध्ये भेटले काय बोलणार, चला आता परत जाऊ अंबेवाडी गावा, आम्ही जाऊ गावी परत. तसंच आम्ही सर्व भगवंताचं धाम सोडून इकडे आलोय भौतिक जगामध्ये, आता आम्हाला काय बोलायला पाहिजे एकमेकांना, जाऊ देवाची या गावा, नाही का? आम्ही आलोय तिकडून आणि परत जायचंय आम्हाला तिकडेच. या जगामध्ये जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये पडून पडून आम्ही थकलोय, कंठाळा आला इकडे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, म्हणजे परत परत जन्म घ्यायचं, एक आईच्या गर्भामध्ये परत 9 महिने राहायचे, मग जन्म घ्यायचं, मोठं व्हायचं, त्रास करायचं, तेच विद्यालयामध्ये जाऊन अ आ ई परत शिकायचं, मग परत मोठं व्हायचं, वृद्ध व्हायचं, मृत्यू व्हायचं, परत जन्म घ्यायचं. किती कष्टाचं जीवन आहे भौतिक संसारमध्ये. कृपया पारे पाही मुरारे, हे संसार बहुत उस्तारे, हे संसार खूप कष्टाचा जागा आहे, पण हे मुरारी, हे कृष्ण, मला ह्या जन्म मृत्यूच्या चक्रापासून वाचव, आता मी तुझ्या शरण मध्ये आलो. तर ज्यावेळी आम्ही श्री कृष्णांच्या शरण मध्ये जातो तर खरोखर आमच्या हृदयामध्ये प्रेम, हे खरोखर प्रेम जे आहे ते जागृत होत, आणि त्यावेळी भक्तिभावनाने जे कोणी आमचे समाजमध्ये राहतात मनुष्य किंवा प्राणी तरी, त्यांच्या प्रती आमच्या हृदयामध्ये प्रेमची भावना निर्माण होते. समाजमध्ये हे चुकीची धारणा आहे की मानव सेवा हे माधव सेवा, असं तुम्ही ऐकलं असेल की मनुष्य सेवा मी केली तर माधव अर्थात श्री कृष्णाची सेवा होते, किंवा जनसेवा ही जनार्दन सेवा असं पण म्हणतात लोक, म्हणजे जनतेची सेवा केली की जनार्दन श्री कृष्णांची सेवा होते, असं ऐकलंय बहुतेक तुम्ही. पण सत्य काय आहे? सत्य उलट आहे एकदम. माधव सेवा म्हणजे मानव सेवा आणि जनार्दन सेवा म्हणजे जनसेवा. पण कोणी आम्हाला असं सांगतात का? आमचे राजकारणामधले नेता आम्हाला सांगतात, ते सांगतात की आम्ही जनसेवा करायला आलो, पण जनसेवा त्यांची कशी असते आम्हाला सर्वांना माहित आहे, नाही का? तर फक्त भगवंतांची सेवा करूनच आमचं हृदयामध्ये खरोखर सेवा भावना जागृत होते, जेणेकरून आम्ही या समाजामध्ये फक्त मनुष्यांना नव्हे, फक्त जनावरांना पण, पक्षींना पण, त्यांची पण सेवा करू शकतो. आम्ही जरा जनावरांना कष्ट देऊन त्यांची हत्या करून आम्ही का खायला पाहिजे? त्यांना का जगाचा अधिकार नाही आहे? त्यांना का त्यांचे शरीर देहाचं काय प्रेम नाही आहे? जर आम्हाला कोणी तलवार घेऊन आला आमच्या समोर कि तुझं शरीर नष्ट करायचं आहे मला खायचं आहे, तर आम्हाला काय बरं वाटेल? नाही. तर तसंच कृष्ण भक्त होऊन खरोखर ह्या जगामध्ये मनुष्य समाजामध्ये प्रेम ही भावना जागृत होऊ शकते, आणि मग हे जे जगत आहे, जड जगत आहे, प्रापंच, ते वैकुंठ होऊ शकतं भगवंताचं धाम. त्यामुळे जास्त जास्त जितकं आम्ही कृष्ण कथा कृष्ण नामाचं स्मरण करू शकतो तितकं आम्हाला करायला पाहिजे. आणि कुठचंही निमित्त घेऊन नामस्मरण आणि हरिकथा करायला पाहिजे. त्यामुळे कोणाचं जर जन्म झालं तर तिकडे भक्त एकत्र होऊन कथा आणि कीर्तन करतात, प्रसाद वाटतात. कोणाचं देहांत झालं, स्मशान म्हणजे घेऊन जायचंय 11वा दिवस 13वा दिवस तरी नामस्मरण हरिकथा प्रसादचं वाटप वितरण हे चालतं. तसंच कोणाचं लग्न आहे, लग्नामध्ये पण येऊन हरिकथा हरिकीर्तन प्रसाद वितरण. म्हणजे कार्य तेच, निमित्त काही असू द्या, अनुष्ठान कुठचंही असू द्या, पण हे तीन गोष्टी हरिकीर्तन हरिकथा आणि हरिप्रसाद ह्यांचं हे वितरण, हे तीन वस्तू जर आम्ही केले तर आमचं जीवन सिद्ध आम्ही यशस्वी करू शकणार. तर इकडे बाळू आणि वनुत माताजीचं शुभ विवाह काल झालं आणि भक्ती भावेने श्री कृष्णांच्या सेवासाठी त्यांनी गृहस्थ आश्रमात प्रवेश केला त्यांनी. आणि श्री कृष्णांना मी प्रार्थना करतो आणि तुम्हाला सर्वांना निवेदन करतो की तुम्ही पण प्रार्थना करा की त्यांचं विवाहित जीवन, त्यांचं गृहस्थ आश्रम खरोखर एक गृहस्थ आश्रम व्हायला पाहिजे. म्हणून गृहस्थ आश्रम म्हणजे काय, गृहामध्ये स्थित होऊन भगवंताचा आश्रय घ्यायचं हे गृहस्थ आश्रम, गृहस्थ आश्रम. तर त्यांनी त्यांचं घरच एक आश्रम करावं जिथे भगवंताचं नामस्मरण होत राहायला पाहिजे, जे काही कार्य होतात ते भगवान श्री कृष्णांच्या संतुष्टीसाठी प्रसन्नतासाठी व्हायला पाहिजे. असंच आम्ही भगवान श्री कृष्णांना प्रार्थना करायला पाहिजे आज. आणि त्यांचं जीवन कृष्ण भक्ती करून यशस्वी व्हायला पाहिजे, तेच आमचं आजच्या दिवशी एक प्रार्थना. आणि आशा करतो की तुम्ही सर्व पण असंच प्रार्थना त्यांचे हितासाठी करणार. इतकं छान कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे त्यांनी, त्याबद्दल मी धन्यवाद देतो त्यांना. आणि तुम्हाला सर्वांना पण धन्यवाद देतो की तुम्ही सर्व इकडे येऊन इतकी शांतीने तुम्ही हे प्रवचन ऐकलं, उत्साहाने ह्या कार्यक्रमामध्ये भाग घेतला. आणि हेच निवेदन करतो सर्वांना की आपण पण सर्वांनी कृष्ण भक्तीमध्ये प्रगती करायचा प्रयत्न करायला पाहिजे. भक्ती मार्ग खूप सोपा आहे आणि ह्या कलियुगामध्ये तर खूपच सोपा आहे, कारण फक्त भगवंताचं नावाचं उच्चारण करूनच आम्ही भगवंताची प्राप्ती करू शकतो. हरे कृष्ण 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 हरे हरे,
हरे राम
राम राम हरे हरे, हा महामंत्र आहे. आणि ह्या महामंत्राचं उच्चारण करून खूपच लवकर कृष्ण भक्ती आमच्या हृदयामध्ये जागृत होऊ शकते. धन्यवाद. तुमचे काही प्रश्न इत्यादी असले तर तुम्ही विचारू शकता. कोणाचे काही प्रश्न आहेत का? इथे जवळपास कुठे आम्ही बघितलं अंधश्रद्धा निर्मूलन, पण हे भक्ती मार्ग अंधश्रद्धाचा प्रश्न नाही आहे. या भक्ती मार्गामध्ये पण प्रश्न विचारले जातात. आमचे जे काही शास्त्र आहेत ते पूर्ण प्रश्न उत्तरवरच आधारित आहेत. भगवत गीतामध्ये अर्जुनने प्रश्न विचारले, श्री कृष्णाने उत्तर दिले. श्रीमद भागवत मध्ये परीक्षित महाराजांनी प्रश्न केले, सुखदेव महाराजांनी उत्तर दिलं. युधिष्ठिर महाराज यांनी प्रश्न केलं, नारद मुनी यांनी उत्तर दिले. विदुर यांनी प्रश्न केले, मैत्रेय मुनी यांनी उत्तर दिलं. उद्धव यांनी प्रश्न केले आणि भगवान श्री कृष्ण त्यांनी उत्तर दिलं. प्रश्न उत्तरच आहे की अंधश्रद्धामध्ये प्रश्नाचा प्रश्नच नाहीये. पण भक्ती मार्ग अंधश्रद्धाचा मार्ग नाही आहे, त्यामुळे प्रश्न असलं तरी हरकत नाही. आमचं संशयाचं निवारण करून आम्ही भक्ती मार्गामध्ये प्रगती करू शकतो. आमचे एक शिक्षक व्हायचे, त्याने पण असंच प्रश्न करायचे, कोणाचे काय प्रश्न आहेत का? आणि कधी कधी कोणी हात वर करत नव्हते, विद्यार्थी चुपचाप बसून राहायचे. आणि मग त्याने म्हणायचे ह्याचा अर्थ आहे की दोन वस्तू होऊ शकतात. तुम्हाला मी जे शिकवलं किंवा जे काही म्हटलं ते सर्व काही कळलं, किंवा मी जे काही म्हटलं ते अजिबात कळलं नाही. मी आशा करतो